प्रेषितांची कृत्ये अध्याय 11. प्रेषितांनी व यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की विदेशी लोकांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमास गेला तेव्हा सुंती लोक त्याचबरोबर वाद घालू लागले की
बेसुंती माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तू जेवलास.
तेव्हा पेत्राने आरंभ करून अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.
मी यापुनगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा देहबान सुटून मी असा एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले. ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याकडे मी न्याहळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जंतू आणि आकाशातली पाखरे अशी दृष्टीस पडली. आणि मी अशी वाणीही ऐकली की पेत्रा उठ मारून खा. परंतु मी म्हणालो नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून काही गेले नाही. मग दुसऱ्याने आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको. असे तीनदा झाले. नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पहा, ज्या घरात आम्ही होतो त्यापुढे कैसर्यातून मजकडे पाठवलेली तीन माणसे उभी राहिली. तेव्हा आत्म्यानं मला सांगितले की काही कांक्षानं बाळगता त्यांच्याबरोबर जा. मग ते सहा बंधूही मजबरोबर आले आणि आम्ही त्या मनुष्यांच्या घरात गेलो. त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला की यापोस कुणाला पाठवून शिमोन पेत्राला बोलावून आण, ज्याच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. मी बोलू लागलो तो जसा प्रारंभी आपल्यावर तसा त्याचवरही पवित्र आत्मा आला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत असे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेविला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?
हे ऐकून ते उभे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले
तर मग देवाने विदेशी लोकांसही जीवन प्राप्त अर्थ पश्चाताप बुद्धी दिली आहे.
स्टेफनावरून उद्भवलेल्या संकटामुळे जे पांगले होते ते फेनिके, कुप्र व अंत्योखिया येथपर्यंत यहुद्यास मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्याचपैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते. त्यांनी अंत्योखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेनी लोकांसही सांगितली. तेव्हा प्रभूचा हात त्याचबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्याच विषयीचे वर्तमान यरुशलेमातल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्योखियापर्यंत पाठविले. तो तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वास बोध केला की निश्चयपूर्ण चित्ताने प्रभूला बिलगून राहावे. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूच्या शिष्यमंडळात पुष्कळ जणांची भर पडली. नंतर तो शौलाचा शोध करावयास तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्योखियास आणले आणि मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोका शिकविले आणि शिष्यास ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्योखियात मिळाले. त्या दिवसात यरुशलेमाहून अंत्योखियास संदेश ते आले. तेव्हा त्यांच्यातील अगब नामक मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचविले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस झाला. तेव्हा प्रत्येक शिष्याने संकल्प केला की यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवून द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल यांच्या हाती वडील वर्गाकडे पाठवून दिले.